हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
किती मी पाहू आता, किती मनी तुझला स्मरू, प्राणकंठी सखया धीर कुठवर मी धरू, वाट कुठवर पाहू आता, किती मनी तुझला स्मरू, प्राणकंठी ये सखया धीर कुठवर मी धरू। भावनांचा रंग सरला, जीवनाचा अंत आला, भावनांचा रंग सरला, जीवनाचा अंत आला, रे दयाळा रे कृपाळा धीर कुठवर मी धरू, रे दयाळा रे कृपाळा धीर कुठवर मी धरू, वाट कुठवर पाहू आता, किती मनी तुझला स्मरू, प्राणकंठी ये सखया धीर कुठवर मी धरू। पहाया एक आशा करू नको माझी निराशा, तुझ पहाया एक आशा करू नको माझी निराशा, ये मेघा रूढ सतया नको विलंब रे करू, ये मेघा रूढ सधया नको विलंब रे करू, वाट कुठवर पाहू आता, किती मनी तुझला स्मरू, कानकंठी येई सखया धीर कुठवर मी धरू, धीर कुठवर मी धरू, धीर कुठवर मी धरू।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, जेव्हा पावसाळा सुरू होतो तर सर्व वातावरण कसं अगदी निसर्गरम्य बनतं, सगळीकडे हिरवळ असती आणि मन अगदी भरून जातं जेव्हा आम्ही निसर्गातील दृश्य बघतो, आणि त्याहूनही अधिक प्रभावित होतो जेव्हा आम्ही धबधबे डोंगरावरून कोसळताना बघतो। त्याला आपण झरे म्हणतो किंवा धबधबा म्हणतो। हे जेव्हा पाहतो ना तर आम्ही अगदी मंत्रमुग्ध होतो। हे तर झालं जगिक गोष्टींच्या विषयी की ज्या गोष्टींविषयी आम्ही खूप खबरदारगी बाळगत असतो, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? पाणी हे कशाचं प्रतीक आहे आणि त्याहूनही महत्वाचं की झरा हा कशाचं प्रतीक आहे? चला तर श्रोते हो, अशाच प्रश्नांची आज आपण उत्तरे बघूयात। आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 37-39 वचन, आणि आजचा संदेश आहे येशू जिवंत पाण्याचा झरा। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। या दोन श्लोकांमध्ये येशू स्वतःला जिवंत पाणी सापडेल ठिकाण म्हणून घोषित करतो। येशू जिवंत पाणी नाही तर तो झरा आहे, तो जिथे तो सापडतो। संपूर्ण नवीन करारामध्ये पिण्यासाठी पाणी हे पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे। तुम्ही पहा, जो देवाचा आत्मा आहे तो पापी लोकाकडे येतो आणि त्याला त्याच्या तारणाची गरज दाखवितो। योहानकृत शुभवर्तमानाचा 16वा अध्याय आणि 8वं वचन। तो पवित्र आहे आत्मा जो देवाच्या वचनाला खात्रीपूर्वक लागू करतो। योहानकृत शुभवर्तमानाचा 6वा अध्याय 44वं वचन। तो आत्मा आहे जो नवीन विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या शरीरात बाप्तिस्मा देतो। 1 करिंथ 12:13 आणि 13 वचन। तो आत्मा आहे जो विश्वासणाऱ्या बरोबर शिक्का मोर्तब करतो। इफिसकलास पत्राचा 4वा अध्याय 30वं वचन। हा देवाचा आत्मा आहे जो आस्तिकाला भरतो आणि देवाच्या गौरवासाठी त्याचा वापर करतो। इफिसकलास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18वं वचन। तारणात पवित्र त्रैक्याच्या प्रत्येक सदस्यांचा समावेश होतो, परंतु देवाचा आत्मा तो आहे जो आपल्या मध्ये राहतो आणि मदत करतो आपल्याला आणि आम्हाला दिवसेंदिवस। तो जीवनाचे पाणी आहे। जर आत्मा जीवनाचे पाणी आहे तर येशू जिवंत पाण्याचा झरा आहे। हरवलेल्या आणि मरणाऱ्या जगाला जीवनाचे पाणी वितरित करण्यापूर्वी जिवंत पाण्याचा कारंजा उडवणे आणि उघडणे आवश्यक आहे। जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा हे पूर्ण झाले। भयंकर मृत्यू, तो मानवजातीच्या पापासाठी मरण पावला। त्याने स्वतःची थट्टा केली, मारले, थुंकले आणि वधस्तंभावर खिडले, जेणेकरून त्याला उघडता येईल आणि आत्म्याचे पाणी मुक्तपणे वाहू शकेल गरजू माणुसकीच्यासाठी। पुष्कळांना असे वाटते की जर येशू येथे व्यक्तिशः असता तर तारण अधिक वास्तविक असेल। त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्या शिष्यांना देखील असेच वाटले होते। तथापि येशूने त्यांना सांगितले की जर तो गेला नाही तर आत्मा येऊ शकत नाही। जग सर्वात चांगली गोष्ट जी घडू शकली असती ते त्याने केलेत। येशू वधस्तंभावर मरण पावला, मेलेलातून उठला आणि स्वर्गात परत गेला। त्यानंतर त्याने सर्वांसाठी जिवंत पाणी म्हणून कार्य करण्यासाठी त्याचा आत्मा जगात पाठवला। प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा। आज तुम्हाला जी प्राथमिक गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे ती म्हणजे जेव्हा येशू वधस्तंभावर गेला आणि तेथे मरण पावला तेव्हा तो फक्त तुमच्यासाठीच करत होता। तो मरत नव्हता कारण तो एक वाईट माणूस होता आणि मरण्यास पात्र होता। तो मरत होता कारण तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला नरक चुकविण्याचा मार्ग तयार करण्याचा मार्ग दाखवतो. तो मरण पावला कारण तो पापी लोकांवर प्रेम करतो. रोमकरास पत्राचा 5:7-8 वचन आणि प्रगटीकरणाचा 1:5 वचन. एका क्षणासाठी विचार करू नका की येशू तुमच्यासाठी मरण पावला नाही. खरं तर जर तुम्ही जगातील एकमेव पापी असता तर तुमच्या पापाची परतफेड करण्यासाठी येशू अजूनही कॅल्वरीवर गेला असता. किती मोठा आशीर्वाद! तो त्याच्या नावाची स्तुती करण्याचे एक कारण आहे. त्याच्यापुढे आपण पापी असल्याशिवाय त्याला आपल्याकडून कशाचीच अपेक्षा नाही. येशूने पापींसाठी केले म्हणून येशू तुमच्यासाठी मरण पावला. 1 करिंथ 15:3 वचन. तारण विश्वासाने येशूकडे येण्याचा प्राथमिक फायदा म्हणजे देवाच्या कृपेने अनंत काळचे तारण होय. कशापासून वाचवेल? नरक. पापी प्रभू समोर दोषी ठरतो आणि नशिबात असतो. योहानकृत शुभवर्तमान याचा 3:36 वचन. स्तोत्रसंहिता याचा 9:17 वचन. तथापि जेव्हा तोच पापी येशूकडे येतो आणि विश्वासाने त्याला स्वीकारतो तेव्हा तो पापी नरकापासून वाचतो, मृत्यूपासून वाचतो आणि देवाच्या क्रोधापासून संरक्षण करतो. रोमकरास पत्र याचा 5:9 वचन. योहानकृत शुभवर्तमान याचा 5:28 वचन. ज्या आत्म्याने तारणासाठी येशूवर विश्वास ठेवला आहे त्याला पुन्हा कधीही हरवण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. तथापि खात्री बाळगा की तुम्ही ज्याचा धावा करता ते वास्तव आहे. 2 पेत्र याचा 1:10 वचन आणि 2 करिंथ याचा 13:5 वचन. आणि म्हणूनच जर येशूकडे येण्याचा एक फायदा आहे तर ते फायदेशीर ठरेल, कारण तारण तेथे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आशीर्वादाच्या ठिकाणी आणि देवाच्या कुटुंबात आणेल. आणि ते तुम्हाला हमी देते की तुम्ही हे जग सोडून स्वर्गात जा, पण अजून बरेच काही आहे. त्यानंतरचा 2 मुद्दा आहे समाधान. लक्षात घ्या की पोटातूनच या जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. पोट हा माणसाचा असा भाग आहे जो कधीही तृप्त होत नाही. आम्ही ते खाऊ घालतो आणि त्यानंतर लवकरच ते अधिकसाठी ओरडते. तरीही येशू म्हणतो की जर आपण त्याच्याकडे आलो तर तो आपल्याला आपल्या अत्यंत महत्वाच्या गरजा पूर्ण करेल. 3 मुद्दा आहे ताकद. पाणी कधीही हमी होत नाही, म्हणजेच काय की पाणी कधीही कमी होत नाही, ते नेहमीच असते आणि ते आस्तिकाच्या जीवनाला सतत ताजेतवाने करत असते. हे जिवंत पाणी आहे जे आपल्याला शक्ती देते, आपल्याला आनंद देते आणि या जगात आशा देते. असे बरेच लोक आहेत जे म्हणतात की ते कधीही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. हे खरे विधान आहे. कोणीही त्यांच्या नैसर्गिक स्थितीत ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. तथापि जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो, योहानकृत शुभवर्तमानाचा 14:16 वचन, आणि त्याद्वारे जगतो, गलतीकरास पत्र याचा 5:16 वचन, तो सर्व काही शक्य करतो. तुम्ही पहा, आत्मा माझ्या गरजा ओळखतो आणि तो देवाच्या सिंहासनासमोर माझ्यासाठी मध्यस्थी करतो. रोमकरास पत्र याचा 8:26-27 वचन. हा देवाचा आत्मा आहे जो ख्रिश्चनांचे जगणे शक्य करतो. गलतीकरास पत्र याचा 4:6 वचन. एखाद्याला आत्मा कसा मिळतो? येशूला स्वीकारा, तो ख्रिस्ता बरोबर येतो. रोमकरास पत्र याचा 8:9 वचन. त्यानंतरचा मुद्दा आहे सेवा. बायबल हे स्पष्ट करते की हे जीवनाचे पाणी जे आपल्यामध्ये ठेवले आहे ते एक शक्तिशाली नदी बनते जी आपल्यातून वाहते आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना स्पर्श करते. परमेश्वर काय म्हणतोय की तेथे आपण पुरेशा प्रमाणात समाधानी होऊ आणि तो आपल्या गौरवासाठी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला उपयोग करेल. वाळवंटातील खडक, निर्गम याचा 17:6 वचन. जेव्हा खडक उघडला गेला तेव्हा पाणी वाळवंटातून वाहत गेले आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना ताजेतवाने केले. म्हणून ते आपल्या बरोबर आहे. जेव्हा आपण वाचतो आणि इच्छुक असतो देवाच्या हातात, तो आपल्याला जिवंत पाणी या जगाच्या कोरड्या वाळवंटात ओतण्याची परवानगी देईल. मार्कृत शुभवर्तमानाचा 1:17 वचन. जर तुम्हाला तुमच्या जीवनात काय हवे आहे असे वाटत असेल तर ते मिळवण्याचा एक मार्ग आहे. ही वचने आपल्याला येशूकडे येण्याचे सर्व फायदे सांगतात, परंतु ते आपल्याला कसे यायचे हे देखील सांगतात. तुम्ही कसे प्राप्त करू शकता याकडे लक्ष द्या. जिवंत पाण्याचे कारण जे भूक तहान, एखाद्याच्या ताब्यात नसलेल्या गोष्टींची जाणीवपूर्ण इच्छा, एखाद्या व्यक्तीचे तारण होण्याआधी त्याला किंवा तिला त्याची तारणाची गरज समजली पाहिजे. यात पवित्र आत्म्याची खात्री समाविष्ट आहे. योहानकृत शुभोत्तमाचा 6:44 तुम्ही पाहता पापी पापात मेला आहे. इफिसकरास पत्राचा 2:1 परंतु देवाचा आत्मा येतो आणि त्या मृत आत्म्याला जिवंत करतो आणि पाप्याला त्याच्या पापाची आणि त्याच्या हरवलेल्या स्थितीची जाणीव करून देतो. जेव्हा ही जाणीव येते तेव्हा पापी तारणासाठी येशूकडे वळू शकतो. आजपर्यंत म्हणजे जोपर्यंत पापी त्याच्या पापात समाधानी आहे आणि त्याच्या जीवनात समाधानी आहे आणि देवाचा विचार करत नाही तोपर्यंत त्या जीवनात तारण येणार नाही. तथापि जेव्हा पापी स्वतःला हरवलेला आणि येशूला त्याच्या आत्म्याची गरज म्हणून पाहतो तो ख्रिस्ताकडे येऊ शकतो आणि देवाच्या कृपेने त्याचे तारण होऊ शकते. जर तुम्ही जगाने भरलेले असाल आणि तुम्हाला देवाची गरज नाही असे वाटत असेल तर तुम्ही त्याच्याकडे येणार नाही. पण जेव्हा आत्मा रिकामा असतो आणि हृदय भुकेले असते तेव्हा विश्वासाचा कडूपणाही गोड वाटतो आणि येशूकडे जाण्याचा मार्ग एक आशीर्वादित गोष्ट आहे. तहानलेल्या हृदयाने पापीच्या जीवनात किती फरक पडतो. आज तुमचे हृदय भुकेले आहे का? तुम्हाला खऱ्या अंतकरणाची शांती हवी आहे का? तुम्ही सर्वत्र अशा गोष्टी शोधत आहात ज्या केवळ आत्म्याला तृप्त करू शकत नाही आणि करू शकत नाही. आज येशूकडे काय येत नाही? तो जीवनात सर्व बदल घडून आणतो. तुम्ही त्याचा शोध घेता आहात तो आहे दृष्टिकोन. सर्व लहान आणि तहानलेल्यांना त्याच्याकडे येण्याचे येशू आमंत्रण देतो. त्या महान दिवशी ख्रिस्ताच्या रडण्याच्या अनेक पैलूकडे लक्ष द्या. एक आमंत्रण ये इफिसकरास मध्ये पाहिलं त्यामध्ये पण मिळतात आणि यशायाचा 55:1 उपलब्धता. कोणताही माणूस योहानकृत शुभोत्तमान याचा 6:37 प्रवेश. मार्ग येशूसाठी खुला आहे. त्याची विहीर कधीही कोरडी नसतील. जर तुम्ही फक्त त्याच्याकडे आलात तर तो तुमच्या जीवनात त्याची महान बचत शक्ती प्रदर्शित करेल. तो तुमच्यावर प्रेम करतो. यिर्मयाह याचा 31:3 आणि तो तुमच्या चिरंतन आत्म्याला वाचवण्याची इच्छा आहे. तुम्ही त्याकडे यावे एवढेच त्याला आवश्यक आहे. आणि म्हणूनच येशू असाच आहे. जर तुम्हाला गरज पडली तर तो तुम्हाला वाचवण्यासाठी उपलब्ध आहे. तो तुम्हाला मदत करण्यासाठी इच्छा बाळगतो आणि तुम्हाला पाप आणि नरकातून सोडवण्याची इच्छा बाळगतो. आणि जर तुम्ही त्याच्याकडे आलात तर तो करेल. मी आहे. पुष्कळांना येशूबद्दल गरज आणि माहिती आहे याची दखल घ्यावी. परंतु ते केवळ त्याला त्याच्या जीवनात आमंत्रित करणे आणि त्यांना त्यांच्या आत्म्याचे रक्षण करण्याची परवानगी देणे थांबवतात. कृपया तेच करण्याबद्दल तुम्ही दोषी ठरू नका. जोपर्यंत कोणीही वाचले जात नाही येशूला त्या हृदयात आणि जीवनात स्वीकारले जाते. प्रगटीकरण याचा 3:20 लक्षात ठेवा. विश्वास ठेवणे ही एक मनाची वृत्ती नाही तर ती एक व्यायाम आहे हृदयाचे. आणि म्हणूनच निर्गम याचा 12:1 उदाहरण इस्रायल लोकांचं दिलेलं आहे. कोकऱ्याचे रक्त दाराच्या चौकटीवर लावेपर्यंत ते वाचू शकत नव्हते. कोणत्याही कुटुंबाने कोकरू मारून त्याचे मांस खाऊ शकले असते. परंतु जेव्हा रक्त लावले जाते तेव्हाच तेथे राहण्यासाठी सुरक्षित असते. उदाहरणार्थ घर, तर ते तारणासह येते. केवळ येशूचे रक्त मानवी आत्म्याला तारण देते. इब्रिकरास पत्र याचा 9:22 तारणाच्या बाबतीत तुम्ही कुठे उभे आहात? तुम्ही चर्चे सभासद असू शकता, उपस्थित विश्वासू असू शकता, आज तुम्ही येथे पाहुणे असाल. तुम्ही अशी व्यक्ती असू शकाल जिला इतर लोक दुष्ट आणि आशेच्या पलीकडे समजतात. आज तुमची परिस्थिती कशीही असली तरी निश्चित रहा की तुम्ही तुमची जागा सोडून आज येशूकडे आला तर तो तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने वाचवेल आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल. तुमच्यासाठी फक्त एवढेच आवश्यक आहे की तुम्ही आला आहात आणि तुमचा त्याच्यावर विश्वास आहे. आज तुम्ही तेच कराल का? आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करत आपण प्रार्थना करू। प्रभू परमेश्वर पित्या, तू जगावरती प्रीती केलेली आहे आणि एकुलता एक पुत्र दिला आहे, तो अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकालिक जीवन प्राप्त व्हावं। हे जीवन फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे। जे भुकेले आहे, जे तहानेले आहेत, आम्ही असे आम्ही सर्वांनी त्याच्याकडे यावत आणि तृप्त व्हावत, कारण की तू जिवंत पाण्याचा धरा आहे, तू उगम आहेस, तू सुरुवात आहेस आणि तू शेवट आहेस, तू आदी आहेस आणि तूच अंत आहेस। हे गहन सत्य आज तू आम्हाला प्रदर्शित केले, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो। तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव, ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक, आमेन।
आनंदियानंद सदोदित आनंदियानंद
भृंगगुंग तो सदैव सेवुन भृंगगुंग तो सदैव सेवुन ख्रिस्त कृपाम करन
आनंदियानंद सदोदित आनंदियानंद सदोदित आनंदियानंद
जय प्रभु येशु आमुची सत्ता निष्प्रतिबंध सर्व जय प्रभु येशु आमुची सत्ता निष्प्रतिबंध सत्ता निष्प्रतिबंध आमुची आनंदियानंद
आनंदियानंद सदोदित आनंदियानंद आनंदियानंद सदोदित आनंदियानंद
पहिला पासून पिता स्वामुचा आमचा अवघा छंद पहिला पासून पिता स्वामुचा आमचा अवघा छंद आमचा अवघा छंद सदोदित आनंदियानंद
सदोदित आनंदियानंद सदोदित आनंदियानंद
भृंगगुंग तो सदैव सेवुन भृंगगुंग तो सदैव सेवुन ख्रिस्त कृपाम करन
आनंदियानंद सदोदित आनंदियानंद
सदोदित आनंदियानंद सदोदित आनंदियानंद
ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी साऊली पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी साऊली हा केसरशी मजताराया स्वर्गातून धावली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली हृदयी माझ्या पाहिन जिकडे तिकडे हो माऊली हृदयी माझ्या पाहिन जिकडे तिकडे हो माऊली
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.